chinimandi.com पॉडकास्ट 5.4% निर्यात कमी होऊन 24.82 अरब डॉलरवर कायम. देशाची निर्यात ऑक्टोबर मध्ये 5.4% कमी होऊन 24.82 अरब डॉलरवर आली आहे. मंगळवारी जारी केलेल्या सरकारी आकड्यांनुसार यामुळे पेट्रोलियम उत्पादने, रत्न तसेच अलंकार आणि चामड्यांच्या निर्यात उत्पादनात कमी आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ऑक्टोबर अवधीमध्ये देशाची निर्यात 150.07 अरब डॉलर राहिली. हे गेल्या आर्थिक वर्ष 2019-20 या अवधीच्या तुलनेत 19.05% कमी आहे. वाणिज्य एवं उद्योग मंत्रालयाने सांगितले की देशातून वस्तूंची निर्यात ऑक्टोबर 2020 24.82 अरब डॉलर झाली. हे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या 26.23 अरब डॉलरच्या निर्यातीपेक्षा 5.4% कमी आहे. समीक्षावधीमध्ये देशाची आयात ही 11.56% कमी होऊन 33.6 अरब डॉलर राहिली. अशा प्रकारे ऑक्टोबरमध्ये देश शुद्धपणे आयातक राहिला. देशाच्या व्यापारातील तूट 8.78 अरब डॉलर राहिली. गेल्या वर्षी याच महिन्यात 11.76 अरब डॉलर इतकी व्यापारात घट झाली होती.